आता आपण ऐकणार आहात केन ब्लँचर्ड आणि क्लेअर डियाज ऑर्टिज लिखित वन मिनिट मेंटरिंग, मार्गदर्शक कसा शोधावा आणि मार्गदर्शक बनण्याचे काय फायदे आहेत. वाचक दीप्ती दांडेकर. भाग एक. ना दिशादर्शक ना नकाशा मार्गदर्शनरहित क्षेत्रातील जीवन. जॉश हार्टफिल्ड त्याच्या जागेवर बसून समोरील कम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहू लागला. आता पुढे काय करावं हे त्याला काही समजत नव्हतं. त्याच्या इनबॉक्समध्ये महत्वाचे 50 मेल येऊन पडले होते. सध्याच्या 7 ग्राहकांचे तातडीचे व्हॉइस मेल्स आले होते. त्याचबरोबर शुक्रवारी ठरलेल्या विक्रीसंबंधीच्या मीटिंग अगोदर त्याला एक नवीन प्रेझेंटेशन बनवायचे होते. कामाच्या बाबतीत बोलायचं तर त्याच्याकडे कामाला तोटा नव्हता, पण कामाची प्रेरणा म्हणावी तर ती शून्य होती. पुढच्या 5 मिनिटात त्याचा तिमाही आढावा असणार होता, पण त्यासाठी त्याची मानसिक तयारीच झाली नव्हती. तयार? जॉशने मान वर करून आपल्या बॉसकडे इवा गार्सेटीकडे बघितलं. इवा त्याच्या कंपनीच्या पश्चिम विभागाची विक्री व्यवस्थापक होती. हो नक्कीच, उत्साहहीन स्मित करत जॉश म्हणाला. तो इवाच्या मागोमाग तिच्या ऑफिसपर्यंत गेला आणि महोगनी लाकडाने बनवलेल्या तिच्या अलिशान टेबलासमोरच्या खुर्चीवर बसला. जॉश, आता वेळ न घालवता मुद्द्याचं बोलूया. तुझी ह्या तिमाहीतील कामगिरी तशी सुमार दर्जाचीच झाली आहे आणि हे असं सारखंच चालू आहे. काय चाललंय? कामाची गुणवत्ता थोडीशी कमी झालीय, पण मी यातून मार्ग काढतोय, जॉश म्हणाला आणि त्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्नही केला. 5 वर्षापूर्वी जॉश जॉयसॉफ्ट कंपनीत विक्रेता म्हणून रुजू झाला होता, पण एवढ्या काळात कामगिरीच्या बाबतीत तो अजूनही गटांगळ्याच खात होता. त्याचं काम त्याला नीरस वाटत होतं आणि त्याच्या करिअरमध्ये त्याची काहीही प्रगती होत नव्हती. हे उत्तर मी पूर्वीही ऐकलंय जॉश. मला असं वाटतं तू कुणाची तरी मदत घ्यावीस. तू एरिकसोबत राहावंस असा सल्ला मी तुला देईन. मागच्याच आठवड्यात त्यानं विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. ते ऐकताच चेहऱ्यावर कोणतेही वेगळे भाव येणार नाहीत याची काळजी जॉशने घेतली. एरिक अॅग्युलर हा नवीन विक्री प्रतिनिधी कंपनीत रुजू झाला होता. जॉश आणि एरिक सध्या एकाच क्युबिकलमध्ये काम करायचे. वर्षभरापूर्वीच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेला एरिक आत्ता जॉशच्या 2 पावलं पुढे गेला होता. त्यामुळे इवाच्या सल्ल्यानं जॉशला आश्चर्य वाटलं नाही. तरी देखील आपली अवस्था इतकी वाईट आहे की नव्यानं भरती झालेल्या माणसाकडून धडे गिरवण्याचा सल्ला आपल्याला देण्यात यावा या विचाराने तो खूप उदास झाला. आता यावर मनन करा. माझी बलस्थानं आणि दुर्बल स्थानं कोणती? मला माहीत आहे की माझा सल्ला तुम्हाला कदाचित नाउमेद करेल, पण मला तुझी काळजी वाटते जॉश. असं वाटते की तू तुझ्यातील महत्वाकांक्षा गमवून बसलायस. सुरुवातीची काही वर्ष तुझं काम नीट होत होतं. तुला तर माहिती आहेच की विक्रेता म्हणून खूप वर्ष काम करणं प्रत्येकासाठी शक्य नसतं. जॉशने मोठा आवंडा गिळला. तुला नक्की काय म्हणायचंय इवा? मी राजीनामा द्यावा असं तुला सुचवायचंय का? तसं नाही, मला इतकंच सुचवायचंय की तुझ्यातील बलस्थानं आणि दोष किंवा कमकुवत बाजू यांच्यावर एकांतात मनन कर. एरिक बरोबर जास्तीत जास्त वेळ राहिल्याने तुलाच समजेल की तो एवढं चांगलं काम का करू शकतोय. नवशिक्याचं नशीब, जॉश कसनुसं हसत म्हणाला. मला नाही वाटत असं. खरं सांगायचं तर आपण या विषयावर काही काळानं बोलूया. तोपर्यंत तुझ्या विक्रीच्या आकड्यांमध्ये तुला कशी वाढ करता येईल किंवा तुझ्या करिअरच्या बाबतीत काही वेगळी दिशा देता येईल का यासंबंधी विचार कर. कोणत्याही बाबतीत तुला मदत करायची माझी तयारी आहे. आपल्या क्युबिकलकडे परत येताना जॉश इवाच्या सूचनेवर मनन करत होता. इतका निराश तर तो कधीच झाला नव्हता. व्यवसाय क्षेत्रातील पदवी मिळवून जेव्हा तो महाविद्यालयातून बाहेर पडला तेव्हा जणू संपूर्ण विश्वातील उत्साह